आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत अमेरिका व्यापार कराराबाबत आजही लोकसभेत गदारोळ. विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव. केंद्रीय अर्थमंत्री राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देणार. केंद्र सरकारच्या विविध धोरणं आणि निर्णयांविरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद. सामूहिक कॉपी प्रकरणात आतापर्यंत 46 जणांवर कारवाई. T20 विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना नामिबियाबरोबर दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी 7 वाजता. आणि दूरदर्शनच्या माजी वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचं निधन. लोकसभेत आज प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर सुरू झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज आज आधी दुपारी 12 आणि नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सभागृहाचं आजचं कामकाज सुरू झाल्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्यानंतर लगेच विरोधी पक्ष सदस्यांनी भारत अमेरिका व्यापार कराराविरोधात घोषणा देत हा करार आणि 4 कामगार कायदे मागे घ्यावेत अशी मागणी केली. या गदारोळातच मंत्री श्रीपाद नाईक यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केल्यामुळे गदारोळ वाढत गेला आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी कामकाज तहकूब केलं. त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी सादर केलेल्या औद्योगिक संबंध संहिता विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर, काँग्रेसचे खासदार M.K. विष्णुप्रसाद यांनी भाग घेतला. दरम्यान लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात आपण हक्कभंग नोटीस दिल्याचं भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी वार्ताहरांना सांगितलं. राहुल गांधी परदेशात जाऊन सोरोस फाउंडेशन, USAID, फोर्ड फाउंडेशन अशा संस्थांशी संधान साधत देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी करतात हे आपण आपल्या नोटीशीत सांगितल्याचं दुबे म्हणाले.
भारत विरोधी जितनी ताकतें हैं उनके साथ राहुल गांधी जी इस देश को तोड़ना चाहते हैं. ये देश को टुकड़े टुकड़े करने की साजिश कर रहे हैं. इसलिए उनकी सदस्यता रद्द कर दी जाए और जिंदगी भर के लिए उनको चुनाव लड़ने से डिबार कर दिया जाए.
ओदिशा मधल्या एका अंगणवाडी केंद्रामधल्या कथित जातीय भेदभावाचा मुद्दा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज राज्यसभेत 0 प्रहरात उपस्थित केला. देशात सुधारणा आणि प्रगती होत असल्याचा दावा केला जात असताना सामाजिक भेदभावाचा प्रत्यय अशा घटनांमधून सातत्यानं येत आहे असं खरगे म्हणाले. ओदिशामधल्या या अंगणवाडीत दलित महिलेनं बनवलेलं अन्न आपल्या मुलांना खायला विशिष्ट समुदायातल्या लोकांनी नकार दिल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आलं होतं. मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासामध्ये अंगणवाडीची भूमिका महत्वाची असते. तिथे जर अशा प्रकारचा भेदभाव होत असेल तर याचा मुलांच्या वाढीवर दूरगामी परिणाम होईल अशी भीती खरगे यांनी यावेळी व्यक्त केली.
21वीं सदी में जबकि हम बड़े बड़े सामाजिक विकास के दावे करते हैं, सामाजिक रिफॉर्म की बात करते हैं, हिंदू एक होना इसकी बात करते हैं, तो ओडिशा में एक दलित महिला हेल्पर कम कुक द्वारा तैयार भोजन को समुदाय विशेष के लोग अपने बच्चों को देने से मना कर देते हैं. इस प्रकार की घटनाएं संविधान के आर्टिकल 21A के तहत शिक्षा के अधिकार को सीधे प्रभावित करती है.
त्याआधी खासदार L. Murugan यांनी सार्वजनिक लेखा आणि सार्वजनिक उपक्रम समितीसाठी 7 सदस्यांच्या निवडीचा प्रस्ताव सभागृहात मांडला. हा प्रस्ताव आवाजी मतदानानं मंजूर झाला. अनुसूचित जाती आणि जमाती समितीवर 10 सदस्यांच्या निवडीचा प्रस्तावही सभागृहानं मंजूर केला. राज्यसभेत आज अर्थसंकल्पावरची चर्चा पुढे सुरू झाली. भारताची अर्थव्यवस्था ही जगातली 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे असं भाजपा खासदार मदन राठोर यावेळी म्हणाले. भारत हा मोबाईल फोन निर्मिती करणारा जगातला 2र्या क्रमांकाचा देश बनला असून भारत मोबाईल फोनची निर्यात करत आहे असं त्यांनी सांगितलं. भाजपा खासदार शंभू शरण पटेल यांनीही या चर्चेत भाग घेतला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्पावरच्या चर्चेला राज्यसभेत उत्तर देणार आहेत. केंद्र सरकारच्या विविध धोरणं आणि निर्णयांविरोधात प्रमुख 14 कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला आज देशाच्या विविध भागात अंशतः प्रतिसाद मिळाला. नवीन कामगार कायदे, बीज विधेयक, वीज सुधारणा विधेयक तसंच अणुऊर्जा विकास विधेयक मागे घ्यावे, विकसित भारत जी रामजी योजनेऐवजी मनरेगाचं पुनरुज्जीवन करावं, या आणि इतर मागण्यांसाठी विविध कामगार संघटनांनी एकत्र येऊन आजचा बंद पुकारला आहे. काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि आम आदमी पार्टीनं बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय विक्री प्रतिनिधी संघटनेच्या जळगाव शाखेतर्फे संप पाळण्यात येत असून कामगारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करून निवेदन दिलं. या संपाला पाठिंबा देत आज धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कामकाज बंद ठेवत हमाल मापाडी कामगारांनी रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळे बाजार समिती ठप्प होऊन शुकशुकाट पसरला आहे. धुळे जिल्ह्यात बोरविहीर धुळे ते नरडाणा या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी जमिनीचा ताबा द्यायला विरोध करत आज शिंदखेडा तालुक्यात माळीच इथं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्यानं शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येत आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी प्रकरणी बीड जिल्ह्यात 17 शिक्षकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चौसाळा इथं परवा 12वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ड्रोनवरून गस्त घालणाऱ्या कॅमेऱ्यांनी हे शिक्षक कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करत असल्याची दृश्य टिपली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये सामूहिक कॉपी प्रकरणी पर्यवेक्षकांसह 23 जणांवर काल FIR दाखल करण्यात आला, तर जालना जिल्ह्यात 6 शिक्षकांना निलंबित करण्यात आलं. पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यात परळी इथं महापशुधन एक्स्पो 2026 चं आयोजन करण्यात आलं आहे. 13 फेब्रुवारीला पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 14 फेब्रुवारीला प्रदर्शनाला भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधतील. ठाणे जिल्हा नियोजन समितीनं काल 2026-27 या वर्षासाठी 1,700 कोटींचा विकास आराखडा मंजूर केला. या निधीचा 100% वापर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. लातूर जिल्ह्यासाठीही 511 कोटींचा विकास आराखडा मंजूर झाला. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या आराखड्याचा तसंच विकास कामांचा आढावा घेतला. T20 विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना नामिबियाबरोबर दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर नेपाळ विरुद्ध इटली असा सामना सुरू आहे. इटलीनं प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं ओमानवर 105 धावांनी विजय मिळवला. ओमाननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं ठरवलं. फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेनं 20 षटकात 5 गडी गमावून 225 धावा केल्या, मात्र ओमानला 20 षटकात 9 बाद 120 धावाच करता आल्या. दूरदर्शनच्या माजी वृत्तनिवेदिका शर्ला माहेश्वरी यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निकटवर्तीयांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. त्यांनी दूरदर्शनवर अनेक दशकं वृत्तनिवेदन केलं. जेव्हा खासगी वृत्तवाहिन्यांचं अस्तित्व नव्हतं अशा काळात त्यांनी आपल्या स्पष्ट शब्दफेकीनं आणि संयत सादरीकरणानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत अमेरिका व्यापार कराराबाबत आजही लोकसभेत गदारोळ. विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव. केंद्रीय अर्थमंत्री राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देणार. केंद्र सरकारच्या विविध धोरण आणि निर्णयांविरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद. सामूहिक कॉपी प्रकरणात आतापर्यंत 46 जणांवर कारवाई. T20 विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना नामिबियाबरोबर दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी 7 वाजता. आणि दूरदर्शनच्या माजी वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.